नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोय पोलिसांनी राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाच्या सहकार्यान एका समजिकायेच्या कबलातीचेर हाली सयो केल्यात. मिडिया आनी मनरिजवण म्हळ्यार एमएनई क्षेत्रात जागतिक सहकार्य वाढोवपाच्या एका व्हडल्या उपक्रमात सरकारान व्ह्यूज 2025 एक उच्चस्तरीय सत्र आयोजित केले. लोकशायेत लोक सर्वोच्च आनी भारत लोकशायेची आवय असे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हाणी म्हळा. प्रजासत्ताक दिसा निमित्त जाहीर जावपी पद्म पुरस्कार 2026 खातीर नामांकन आनी शिफारसी आयज पासून सुरू जाल्ली. आता पुराय खबरो. गोय पोलिसांनी राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाच्या सहकार्यान प्रशिक्षण शिक्षण आनी संशोधनावरवी पुलीस दळाची तांक वाढोवपा खातीर संयुक्तपणान वावुरपा संदर्भातल्या एका समजिकायेच्या कबलातीचेर हाली सयो केल्यात. संलग्नताय आनी प्रामाणीकपण, शिक्षणीक आनी संशोधन कार्यावळी, प्रशिक्षण आधार, ऑनलायन आनी ऑफलायन कार्यावळी अशा साबार वाठारांनी सहकार संशोधन आनी हेर गजालींचो ह्या कबलातीत आसपाव आसा. अपस्किलींग आनी प्रशिक्षण कार्यावळी आयोजीत आनी सुरक्षा मळार नवनिर्माणाक प्रोत्साहन दिवपाच्या हेतान राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटीच्या तज्ञतेचो समन्वय साधप हो ह्या एमओयूचो मुखेल हेत आसा. मिडिया आनी मन रिजवण म्हळ्यार एमएनई क्षेत्रात जागतिक सहकार्य वाढोवपाच्या एका व्हड उपक्रमात सरकारान व्ह्यूज 2025 एक उच्चस्तरीय सत्र आयोजित केले. माहिती आनी प्रसारण मंत्रालयान आयोजित केल्या ह्या कार्यक्रमाचो उद्देश 1-4 मे 2025 मजगती मुंबईत जावपी जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आनी मन रिजवण शिखर परिषद म्हळ्यार व्ह्यूज 2025 पहिली आंतरराष्ट्रीय समुदायाक सहभागी करून घेवप आसा. संवसारीक ऑडिओ व्हिज्युअल आनी मन रिजवण शिखर परिषद व्ह्यूज हे एक आगळे केंद्र आनी बोलकीमाचे आसा जे पहिल्या आवृत्तीत पुराय मिडिया आनी मन रिजवण म्हळ्यार एमएनई क्षेत्राच्या अभिसरणा खातीर तयार केला. ही कार्यावळ एक व्हड जागतीक कार्यावळ आसा जाचो हेतू जागतीक एमएनई उद्देग भारतात हाडप आनी ताका तांच्या प्रतिभे वांगडा भारतीय एमएनई क्षेत्रा कडेन जोडपाचो आसा. सांताक्रूजचे आमदार रुदोल्फ फर्नांडीस आनी सांताक्रूज मतदारसंघातल्या काक्रा ह्या नुस्तेमार गांवांक सरपंच जेनिफर ऑलिवेरा हांचे वांगडा हालीच भेट दिली. काक्रा हो गांवचो भाग प्रधानमंत्री येवजणे अंतर्गत विकासा खातीर हातांत घेतला. ह्यावर उलयतना रुदोल्फ फर्नांडीस हांणी म्हळें की प्रधानमंत्री येवजणे अंतर्गत हो विकास करतले जाका लागून नुस्तेमार समुदायाक तांच्या घरां वाटोवपाक मदत जातली तशेंच बऱ्यो मुळाव्यो साधन सुविधा उपलब्ध जातल्यो. गांवाच्या विकासा खातीर 2 कोटी रुपया मंजूर केल्यात आनी लोकांच्या मागणी प्रमाण ते करतले अशें ते उलयले. लोकशायेत लोक सर्वोच्च आनी भारत लोकशायेची आवय असे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हांणी म्हळा. त्या खातीर नागरिकांचो सांबाळ बरे भशेन करप हे प्रत्येक शासन कर्त्याचे कर्तव्य जावन आसा अशें मत तांणी मांडले. आज तांणी मडगांवच्या गुजराती समाज एज्युकेशनल ट्रस्ट स्पेशल एबिलिटी स्कुलाक भेट दिली. तांणी ह्या शिक्षणीक विश्वस्तांच्या उपक्रमाक येवकार दिलो आनी तांचे उपकार मानले आनी ह्या संस्थेक अर्थीक मजती केली. ह्या वेळमाचेर मडगांवचे आमदार दिगंबर कामत, गुजराती समाज एज्युकेशनल ट्रस्टाचे अध्यक्ष मुकेश सगलानी, राज्यपालांचे सचिव मिहीर वर्धन, एमएम राव, समाज कल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर आनी वर्षा नायक हजर आशिल्ले. ह्या वेळार राज्यपालांनी संस्थेच्या अध्यक्षा कडेन अर्थीक मजतीचो धनादेश दिलो. त्याशिवाय असाध्य दुयेंसा कडेन झुजपी आनीक 4 जाणांकूय ह्या वेळार तांणी अर्थीक मजत भेटयली. आमदार दिगंबर कामत हांणी राज्यपाल पिल्लय हांची तोखणाय करताना असो राज्यपाल गोंयांत पयलीं केन्नाच मेळूंक ना अशें म्हळें. गुजराती समाज एज्युकेशनल ट्रस्टाक आपूण सदांच आदार दितलो अशें तांणी सांगलें. मुकेश सगलानी हांणी ह्या मेळाव्याक येवकार दिलो. प्रजासत्ताक दिसा निमतान जाहीर जावपी पद्म पुरस्कार 2026 खातीर नामांकन आनी शिफारसी आयज सावन सुरू जाली. पद्म पुरस्कारां खातीर नामांकन आनी शिफारसी फक्त पोर्टलार ऑनलायन मेळटली. पद्म पुरस्कार, पद्मविभूषण, पद्मभूषण आनी पद्मश्री हे देशातल्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आसात. 1954 स्थापन जाल्ले हे पुरस्कार दर वर्सा प्रजासत्ताक दिसा निमित्त जाहीर करतात. हो पुरस्कार विशिष्ट कार्य वळखुपाचो प्रयत्न करता आनी कला, साहित्य आनी शिक्षण, खेळ, वैजकीय, सामाजीक कार्य, विज्ञान आनी अभियांत्रिकी तशेंच सार्वजनीक वेव्हार, नागरी सेवा, वेपार आनी उद्देग अशा सगळ्या क्षेत्रात आनी विशयात विशिष्ट आनी अपवादात्मक कामगिरी वा सेवे खातीर दितात. समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांच्या यशस्वी उलोवणी केल्या उपरांत निमणे सांगेत छत्रपती शिवाजी महाराजांचो पुतळो स्थापन करपाची वाट मेकळी जाल्या. पालिका बाल उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचो पुतळो स्थापन केल्ल्यान विरोधी नगरसेवक आनी कांय समविचारी घटकां मदीं वाद निर्माण जाल्लो. पूण मिरेकल चर्चाचे धर्मगुरू रोमियो डिसिल्वा हांणी मंत्री सुभाष फळदेसाय हांच्या वांगडा मेळून छत्रपतींच्या पुतळ्या खातीर नेहरू उद्यानाच्या जागेची निवड करीत धार्मीक वाद भडकावपाचो दावो करप्यांक तोंडार उडयले. छत्रपती शिवरायांचो पुतळो बसोवपाच्या कामाक सुरवात करपाचो निर्णय एकमतान घेतलो. छत्रपतींच्या पुतळ्या खातीर सांगे नगरपालिकेन खाशेलो ताराव मांडिल्लो. हे खातीर नगरपालिका बाल उद्यानाची निवड जाली. पूण आपूण शिवाजी महाराजांचो कट्टर भक्त अशें सांगपी विरोधी नगरसेवकान इगर्जे मुखार छत्रपतींचो पुतळो उबो केल्यार धार्मीक वाद निर्माण जातलो अशी शिटकावणी दिवन समविचारी घटकांक उलो मारिल्लो. ह्या वादाक धर्मीक रंग दिवपाचो यत्न जालो म्हण थळावो आमदार आनी समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांकां हो प्रस्न सोडोवचो पडलो. तांचे यशस्वी उलोवणी केले उपरांत अवर लेडी ऑफ मिरेकल्स इगर्जेचे पाद्री रोमियो डिसिल्वा हांणी मंत्री सुभाष फळदेसाय इगर्ज समिती आनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळो स्थापन समिती वांगडा नेहरू पार्काच्या जाग्याची तपासणी केली आनी प्रवेशदाराच्या कुशीक आशिल्ल्या उक्त्या जाग्यार छत्रपतींचो पुतळो उभारपाच्या प्रस्तावाक मान्यताय दिल्या. चर्चेच्या कार्यक्रमात हिंदू बांधव उपस्थित रावतले आनी छत्रपतींच्या उत्सवात ख्रिस्ती बांधव सहभागी जातले जेणेकरून फुडारात सुद्धा जातीय तिडक निर्माण जावचो ना असो विश्वास फळदेसाय हांणी व्यक्त केला. दोनी वटांनी गैरसमज जावचो न्ही म्हणून इगर्ज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा वर्षुकी उत्सव एकाच वेळा जावचो न्ही असे आवाहन फळदेसाय आणि पालिका मंडळ हांका केला. फादर डिसिल्वा हांणी सांगले की जातीय सलोखो हो देशाच्या उदरगतीच्या बुनियाद आनी धर्माच्या नांवान फूट घालपी लोक मनीसपणाच्या आड आसात असे मानतले. समाजात ते सगळे वर्ग एकवटीत उरचे असे आवाहन करून फादर डिसिल्वा आणि मंत्री फळदेसाय हांनी हो प्रस्न समंजस्यान सोडयल्या खातीर तांचे आभार व्यक्त केले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आणि डीजे उपकार करून लक्ष दियात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वाटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द ईडीएम चॅलेंज नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाढयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीता मधल्या तुमच्या प्रतिभेचे संसारीक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नाकात. चड माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. फोंड्या तालुक्यात अंत्रुज शिगमोत्सवाचे उक्तावण मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आज केले. यावेळार पर्यटन मंत्री रोहन खंवटे, शेतकी मंत्री रवी नायक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, गोय भाजपाचे प्रदेश अध्यक्ष दामू नायक, फोंड्या नगरपालिका नगराध्यक्ष आनंद नायक, फोंड्या शिगमोत्सव समितीचे पदाधिकारी हजर आशिले. पारंपारीक पद्दतीन शिगमोत्सवाचे उक्तावण जाले. ह्यावेळार उलयताना मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले की गोंयात शिगमो उत्सवाची व्हड परंपरा आसा आनी आमची संस्कृताय तिगोवन दवरपा खातीर सगळ्यांनी वावुरचे. ही संस्कृताय आयच्या तरणाटे पिळगेक दाखोवप गरजेचे आसा असे तांणी म्हळे. होच शिगमो उत्सव सरकारी पांवड्यार मनोवपाचो मुखेल हेतू आसा आनी हे दायज फुडले पिळगेक दिवपा खातीर अशा तरेचे कार्यक्रम गरजेचे आसा असे तांणी म्हळे. शिगमोत्सव कार्निवला सारखे उत्सव लोकांक खोस हाडपी आनी लोककलाकार आनी तरणाट्या कलाकारांक एक माची दिवपी उत्सव असे तांणी म्हळे. ह्यावेळार उलयताना मंत्री रवी नायक हांणी सांगले की फोंड्या तालुक्यात म्हळ्यार अंत्रुज भुंयेत 1980 वर्सा सरकारी शिगमोत्सव सुरू जाल्लो. आयज मेरेन हो उत्सव अखंडपणान चलता असे तांणी म्हळे. तातूंत सगळ्यांनी उमेदीन वांटो घेवचो असे तांणी आवाहन केले. ह्या वेळार मंत्री रोहन खंवटे, खासदार सदानंद शेट तानावडे आनी हेर मानेस्तांनी आपले उलोवप केले. उक्तावण सुवाळ्या उपरांत शिगमो महोत्सवाची मिरवणूक आनी पारंपारीक रमथामेळ सर्त सुरू जाली. आकाशवाणी पणजी तात्पुरत्या कराराचेर कोंकणी निवेदक पदा खातीर पात्र उमेदवारा कडच्यान अर्ज मागयता. शिक्षणीक पात्रताय पदवी मेरेनचे शिक्षण पिराय FM रेनबो खातीर 21-40 वर्सां, कोंकणी वांगडा मराठी भाशेचे गिन्यान गरजेचे. अर्जा वांगडा शिक्षणीक दाखलो तशेंच आधार कार्ड, पॅन कार्ड आनी फोटो जोडचो. कामाच्या दिसांनी 11 ते 1 वरां मजगती पुराय भरिल्ले अर्ज आनी परिक्षे खातीरची फी घेवन आकाशवाणी पणजी आल्तीन हांगा दिवचे. अर्ज धाडपाची निमणी तारीख 17 मार्च आसा. अपूर्व प्रकाशनान आयतारा 16 मार्चाक कला आनी संस्कृती भवन पाटो पणजी हांगा केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार जैतिवंत कवी आनी लेखक सर्गेस्त संजीव वेरेंकार हांच्या दुसऱ्या पुण्यतिथी निमतान फाटल्यान वळून पळयतना हे तांच्या आत्मकथेच्या पुस्तकाचो विमोचन सुवाळो दवरला. ही कार्यावळ सांजे 4:30 वरांची जातली आनी या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून आदली वीज मंत्री निर्मला सावंत, कार्यावळीचे अध्यक्ष म्हणून साहित्यीक आनी अंदूचे साहित्य अकादमी पुरस्कार जैतिवंत मुकेश थळी हजर रावतले. ह्या कार्यावळीत सर्गेस्त संजीव वेरेंकार यादस्तीक दुसरे अखिल भारतीय कोंकणी कविता लेखन सर्तीतल्या जैतिवंतांक इनामां भेटयतले. ह्या पुस्तक प्रकाशन आनी इनामां वाटप सुवाळ्याक सगळ्या इश्टमित्रां सयत येवचे अशें अपूर्व प्रकाशनाचे जाळवणदार स्नेहा वेरेंकार मुरकुटे आनी समिधा वेरेंकार हांणी केलां. उदेंत वटेनच्या वाऱ्याचो प्रभाव मंद जाल्ल्यान राज्यात खूप उष्णताय वाढल्या. लोक उष्णतायेन लागून बेजार जाल्यात आनी गरमेन आंग भासता. पणजेत नोंद जाले तापमान कमाल 34.2 डिग्री सेल्सियस तर किमान 26 डिग्री सेल्सियस. हवेतली आर्द्रता 89% आसा. हवामान सुकें आसतले आनी तापमान 34 ते 36 डिग्री सेल्सियस आसूं येता. सकाळी कांय प्रमाणात धुकळे पातळ येता असो अदमास वेधशाळेन उक्तायला. कालच्या तुळेत आयज चडांत तापमान मात्शें उणें जालां तरी सकाळ पासून आसलेले दमट वातावरणाक लागून आनी वाडिल्ल्या आर्द्रतेक लागून व्हड्या प्रमाणांत नागरीक बेजार जाल्यात. एका वटेन शिगमो महोत्सवाची उमेद आनी दुसरे वटेन खर उश्णताय हाका लागून नागरीक बेजारल्या. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोंय पुलिसांनी राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाच्या सहकार्यान एका समजिकायेच्या कबलातीचेर हालीं सयो केल्यात. मिडिया आनी मन रिजवण म्हळ्यार एमएनई क्षेत्रात जागतिक सहकार्य वाढोवपाच्या एका व्हडल्या उपक्रमात सरकारान व्हिव्ज 2025 एक उच्चस्तरीय सत्र आयोजित केले. लोकशायेत लोक सर्वोच्च आणि भारत लोकशायेची आवय असे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्ले हांणी म्हळां. प्रजासत्ताक दिसा निमित्त जाहीर जावपी पद्म पुरस्कार 2026 खातीर नामांकन आणि शिफारसी आयज पासून सुरू झाली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्या मुखावेले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.